नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज विकसीत भारताच्या प्रवासान बायलांनी केल्ल्या परिवर्तनकारी भुमिकेचेर उजवाड घालो आनी फाटल्या 11 वर्सांत बायलांच्या फुडारपणाखाला जाल्ली उदरगत अधोरेखीत केली. गोंय वैजकीय महाविद्यालयांत काल घडिल्ल्या घडणुकेचो आपणे नियाळ घेतला. डॉ रुद्रेश कुर्टीकर हाका निलंबीत करचे नात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी स्पश्ट केलां. पोन्ने गोंयच्या भारतीय शेतकी संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी राज्यातल्या साबार गांवांक भेट दिवन माती परिक्षण करतले. आनी आकाशवाणीक आयज 90 वर्सां पुराय जातात. पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज विकसीत भारताच्या प्रवासान बायलांनी केल्ल्या परिवर्तनकारी भुमिकेचेर उजवाड घातलो आनी फाटल्या 11 वर्सांत बायलांच्या फुडारपणाखाला जाल्ली उदरगत अधोरेखीत केली. केंद्रातले एनडीए सरकार 11 वर्सां पुराय करत असताना विज्ञान, शिक्षण, खेळ, स्टार्टअप आनी सशस्त्र दलासयत सगळ्या वाठारांत बायलां उत्कृश्ट कामगिरी करतात आनी कितलेशेच लोकांक प्रेरणा दितात हाची पुष्टी मोदींनी केली. स्वच्छ भारत अभियानावरवी प्रतिष्ठा, जनधन खात्यावरवी अर्थिक समावेश आनी तळागाळातले सक्षमीकरण, उज्ज्वला योजना, मुद्रा रिणांक लागून लाखांनी बायलां उद्योजक जालीं आनी तांच्या सपनान स्वतंत्रपणान पुराय करूंक शकलीं हाचेर मोदींनी भर दिलो. पंतप्रधान आवास येवजणे खाला महिलांच्या नांवार घरां दिल्ल्यान तांच्या सुरक्षतेचेर आनी सक्षमीकरणाचेर कसो उल्लेखनीय परिणाम जाता हें तांणी अधोरेखीत केलें. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची याद करून दिली, जाचें वर्णन तांणी चलयांच्या संरक्षणा खातीर एक राष्ट्रीय चळवळ म्हणून केलां. बांबोळेचे गोंय वैजकीय महाविद्यालय इस्पितळांत भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी भेट दिवन मुखेल वैजकीय अधिकारी डॉ रुद्रेश कुट्टीकार हांकां सेवेंतल्यान निलंबीत करपाचे आदेश जारी केल्ले. भलायकी मंत्र्यांच्या ह्या निर्णयाचेर टिका जाले उपरांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज एक ट्वीट जारी करून डॉ रुद्रेश कुर्टीकर हांकां निलंबीत करचे नात अशें स्पश्ट केलें. राज्य सरकार आनी वैजकीय अधिकारी गोंयचे जनतेक दर्जेदार सेवा दिवपाक कटिबद्ध आसा. हे प्रकरणी भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांचे कडेन हांवें चर्चा केल्या अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगलें. बांबोळेचे गोंय वैजकीय महाविद्यालयांत भलायकी मंत्री राणे हांणी शेनवारा 7 जूनाक भेट दिवन कामाची पळोवणी केल्ली. ह्या वेळार तांणी डॉ कुर्टीकार हांचेर कामांत हलगर्जीपणा केल्ल्याचो आरोप करीत सेवेंतल्यान निलंबीत करपाचे आदेश जारी केल्ले. डॉ कुर्टीकार कोमेकोन उपचारा खातीर दाखल जाल्ल्या एका दुयेंती कडेन वायट वागिल्ल्याची कागाळ भलायकी मंत्र्यांकडेन आयिल्ली. हाचे उपरांत भलायकी मंत्र्यांनी ही कारवाय केल्ली. पोन्ने गोंयच्या भारतीय शेतकी संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी राज्यातल्या साबार गांवांक भेटी दिवन माती परिक्षण करतले. 12 जून मेरेनच्या ह्या मोहिमेंत उस्कय, बस्तोडा, मारना, शिवोली, हणतुणे, कांदोळी, चोडण, आक्षी, करमळी, गोवा, वेल्ला अशा उत्तर आनी दक्षिण गोंयांतल्या कांय गांवांचो आसपाव आसा. पीक वाडोवपाचें आसत जाल्यार जमनींतली पोशक तत्वां खबर आसूंक जाय आनी म्हणून माती परिक्षण गरजेचें आसा अशें भारतीय शेतकी संशोधन केंद्राचे संशोधन अधिकाऱ्यांनी सांगलां. माती परिक्षणावरवीं जमनींत खंयचें पीक घेवचें, कसलें सारें वापरचें वा तत्सम म्हायती मेळटली. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी वा 11वीची परिक्षा गोंय सोडून हेर शालांत मंडळा कडल्यान दिल्या तांकां गोंयांत 11वी वा 12वे खातीर प्रवेश जाय आसल्यार गोंय शालांत मंडळाचें पात्रता प्रमाणपत्र घेवप गरजेचें आसा. हें पात्रता प्रमाणपत्र दिले बगर खंयच्याच विद्यालयांत हेर मंडळाच्या विद्यार्थ्यांक प्रवेश दिवचो न्हय अशें परिपत्रक शालांत मंडळान जारी केलां. परिपत्रका पयलीं प्रवेश दिल्ल्यान 15 जून पयलीं अशा विद्यार्थ्यांनी शालांत मंडळा कडेन नोंदणी करपाचे निर्देश मंडळ दिल्यात. प्रवेश घेवन ना जाल्यार विद्यार्थ्यांनी शालांत मंडळाचे वेबसायटीचेर प्रमाणपत्र तशेंच हेर माहिती सादर करून 400 रुपया शुल्क भरून पात्रता प्रमाणपत्र मेळोवप गरजेचें आसा. सगळी माहिती आनी शुल्क भरल्या उपरांत पात्रता प्रमाणपत्र डावनलोड करप शक्य जातलें. हें प्रमाणपत्र उच्च माध्यमीक विद्यालयाक सादर केल्या उपरांतूच तांकां उच्च माध्यमीक विद्यालयांत प्रवेश मेळप शक्य जातलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा वाजून 30 मिनटांचेर कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणीक आज 90 वर्सां पुराय जातात. 8 जून 1936 वर्सा भारतीय राज्य प्रसारण ह्या सेवेक नाव ऑल इंडिया रेडिओ असे आशिले. हो दीस देशाच्या सांस्कृतिक माहिती आणि प्रसारण इतिहासातलो एक खास खीण जय एका आवाजाचो जन्म झाला जो पिळग्यान पिळगी प्रतिध्वनीत जायत असा. आकाशवाणीच्या प्रतिनिधीन दिल्ले माहिती प्रमाण 7 जून 1936 ह्या दिसा ऑल इंडिया रेडिओच्या तत्कालीन अधिकृत मासिक द इंडियन लिसनर च्या पहिल्या पानाचेर आकाशवाणीची घोषणा केली आणि दुसऱ्या दिसा सावन आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. स्वातंत्र्या उपरांत आकाशवाणीचो विस्तार झपाट्यान झालो. 1956 वर्सा आकाशवाणी हे नाव स्विकारले. आयज आकाशवाणीची 591 केंद्रां सुरू आसात जी देशाच्या 98% लोकसंख्ये मेरेन पावतात. 23 भाषा आणि 143 बोली भाषांतल्यान आकाशवाणीचे प्रसारण चलता. भारताचो आवाज संवसारीक पावड्यार पावता. बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या उदात्त आदर्शाक अनुसरून आकाशवाणीचो वृत्त सेवा विभाग म्हळ्यार NSD कार्यरत असा. सगळ्या मुखेल आणि बोली भाषांतल्यान बातम्यो आणि विचार दिवपाचे काम आकाशवाणी करीत असा. 19 डिसेंबर 2025 मेरेन वन हक्क कायद्या प्रमाण जमनीच्यो सनदी दिवपाची प्रक्रिया पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत आतां मेरेन सुमार 10,500 अशे अर्ज प्रलंबीत आसात. हातूंतले सुमार 2,000 अर्ज निकालांत काडल्यात जाल्यार उरिल्ले सुमार 8,000 अर्ज 19 डिसेंबर मेरेन निकालांत काडटले अशें मुखेलमंत्र्यान म्हटलां. जमनीच्यो सनदी दिवपाच्या फाटभुंयेर काणकोण केपें सांगे धारबांदोडा फोंडें आनी सत्तरी ह्या आदिवासी समाजाची चड लोकसंख्या आशिल्ल्या आनी अशी जमनीची प्रकरणां आशिल्ल्या महालांत 14 जुनाक खासा शिबीर घेऊन सनदी संबंधीची प्रक्रिया सुरू करतले. अर्जदारांनी ह्या वेळार आवश्यक कागदपत्रां हाडून ह्या शिबिराचो लाव घेऊन जमनीचे सनद मेळोवपाक पुढाकार घेवचो असे मुखेलमंत्र्यांनी म्हळां. दक्षिण गोंय जिल्हाधिकारी न्यायालयान महसूल प्रकरणाची वळेरी वाढत असा. हे लक्षांत घेऊन प्रलंबीत आशिल्ले दावे बेगीन सोडोवपा खातीर दर सोमारा सकाळी खाशेल्या न्यायालयान सुनावणी घेवपाचो आदेश जारी जाला. प्रलंबीत आशिल्ली प्रकरणां 3 महिन्यांत हातावेगळी करची अशी सुचोवणी दक्षिण गोंय जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स हांणी दिल्या. दक्षिण गोंयांतल्या सगळ्या महसूल आयुक्त आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पावड्यार दर सोमारा सकाळी खाशेली न्यायालयीन अधिवेशन घेवचे. सोमारा सकाळी अधिवेशनात पक्षकार आणि तांचे अधिकृत प्रतिनिधी वा वकील सुनावणेक हाजीर राहून शकनात जाल्यार सगळ्या पक्षांक तांच्या सोयी प्रमाण पर्यायी तारखो दिवच्यो मात या कार्यालयांत चलपी नित्याच्यो केसी सदचे प्रमाण चालूच आसतल्यो. 2027 मेरेन गोंयांत पर्यावरणपूरक उर्जेचो उपेग करपाच्या हेतान सौर उर्जेवरवीं 21,200 सोलर रूफटॉप बसोवपाची मोग राज्य सरकारान दवरल्या. घरगुती उपेगा खातीर सौर उर्जेच्या वापराच्या कामा खातीर करतात. 21,200 सोलर रूफटॉप लागीं 65 मेगावॅट उर्जा निर्मिती करूं शकता जाल्यार मध्यम वर्गीय घराब्याक प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली येवजणेचो चडांत चड लाव मेळून दिवपाक रिन्युएबल एनर्जी खात्याच्या अधिकाऱ्यांनी लोकां मदीं चडांत चड जागृताय करची असो आदेश मुखेलमंत्र्यान संबंधीत अधिकाऱ्यांक दिला. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 21 जुनाक आपल्या संबंधीत कार्यालयाची सुवात वा आपल्या लागींची शाळा कॉलेज पंचायत नगरपालिका वा खंयच्याय हेर संस्थेन आयोजित योग शिबिरांनी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी वांटो घेवप सक्तीचे असा असो आदेश सर्वसाधारण प्रशासन खात्यान जारी केला. तसेच आपल्या खात्याचे कार्यालय वा संस्थे भायल्या योग सत्रांत सहभागी जावपी कर्मचाऱ्यांनी सहभागी जाल्ल्याचो पुरावो म्हूण आपल्या खात्याचे मुखेली वा कार्यालयाक स्वताचो फोटोग्राफ सुपूर्द करपाक जाय. मजगतीं सगळीं खातीं कार्यालयां वा संयुक्त संस्था महामंडळाच्या मुखेल्यांनी आपली खातीं आनी उपकार्यालयांनी 21 जुनाक योग सत्रां आयोजीत करपाची सगळी आवश्यक व्यवस्था करपाची आणि योग सत्रां घेवपाक संपर्क करपी संघटनांक आपल्या कार्यालयांनी सुवात उपलब्ध करून दिवपाचो आदेश दिला. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज विकसीत भारताच्या प्रवासान बायलांनी केल्ल्या परिवर्तनकारी भुमिकेचेर उजवाड घातलो आनी फाटल्या 11 वर्सांत बायलांच्या फुडारपणा खाला जाल्ली उदरगत अधोरेखित केली. गोंय वैजकीय महाविद्यालयान काल घडिल्ल्या घडणुकेचो आपूण नियाळ घेतला. डॉ रुद्रेश कुर्टीकर हाका निलंबीत करचे नात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी स्पश्ट केला. पोरण्या गोंयच्या भारतीय शेतकी संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी राज्यातल्या साबार गांवांक भेट दिवन माती परिक्षण करतले. आनी आकाशवाणीक आयज 90 वर्सां पुराय जातात. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.